श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अकरावा अध्याय सुरू आहे। आतापर्यंत 30व्या श्लोकापर्यंतची निरूपण पूर्ण झालेत। विश्वरूपात सुरुवातीला सुंदर रूपे पाहिलीत, मग आकराळ विकराळ, मग भयानक, मग विभत्स, मग क्रूर असे एकापाठी एक निरनिराळे रसयुक्त असे रूप अर्जुनाला दिसू लागलेत। हळूहळू त्या विश्वरूपाच्या तोंडात सगळं जग नष्ट होत आहे हे पाहून अर्जुनाला खूप भीती वाटू लागली। आणि शेवटी अर्जुनाने देवाची विनंती केली आणि ती अखेरची ओळी, किती वाढविसी या विश्वरूपा, आंगीचे भगवंतपणा आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाहि। त्यापुढे अर्जुन काय म्हणतो आणि अर्जुनाच्या या भीतीयुक्त वचनांवर देवाचा काय प्रतिसाद होतो हे आजच्या भागात आपण पाहू। सुरुवात करूया श्लोक 31 आणि पुढे।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अख्याहि मेको भवानुग्र रूपो नमोस्तुते देववर प्रसीद, विज्ञातुमिच्छामि भवन्त माध्यम नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम।
हे उग्र रूप धारण केलेल्या देवा, तू कोण आहेस मला सांग। हे देवश्रेष्ठा, मी तुला नमस्कार करतो, माझ्यावर अनुग्रह कर। हे आदी देवा, तुला जाणण्याची मी इच्छा करीत आहे, कारण तुझी ही प्रवृत्ती, तुझा हा अभिप्राय मला अजिबात समजत नाही।
परी एक वेळ वेद वेध्या त्रिभुवनाच्या ध्या विनवणी विश्ववंध्या ऐके माझी, ऐसे बोलोनी विरे चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणती तरी सर्वेश्वरे अवधारिजो, मिया हो आवया समाधान पुसिले विश्वरूप धान, आणि एके काळे त्रिभुवन गिळी तुची उठलासी, परी तू कोण काय तुली, ये भ्यासुरी मुखे का मेळविली, आगवांची करी परीजिली शस्त्रे काह्या, जी जव तम रागी टपणे वाढोनी गगनाणी तासी, उणे का डोळे करुणी भिंगुळवाणे भेळ सावितासी।
परंतु वेदाकडून जाणल्या जाणाऱ्या त्रैलोक्याच्या मूळ कारणा सर्व जगाला नमस्कार करण्याला योग्य असे आहे श्रीकृष्णा, एक वेळ तू माझी विनंती ऐक। त्या शूर अर्जुनाने याप्रमाणे बोलून प्रभूच्या चरणावर मस्तक ठेवले आणि मग म्हणाला, हे जगत प्रभो, आता आपण ऐकावे, माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले, आणि इतक्यात एकदम तू सर्व तिन्ही लोकांना संहारच करीत सुटलास। तेव्हा तू आहेस तरी कोण व इतकी ही भयंकर तोंडे कशाकरता तयार केलीस, व या सर्वच हातांमध्ये शस्त्र कशाकरिता धारण केलेस। जेव्हा महाराज तुमचा रागीटपणा अधिक वाढतो तेव्हा तो कशालाही कमीपणा आणत नाही। तू डोळे भयंकर वटारून आम्हाला भीती काय म्हणून दाखवीस आहेस।
एथ कृतांते सी देवा कासया किजतसे हेवा, आपुला तुआ सांगावा अभिप्राय मज, या बोला म्हणे अनंतू मी कोण हे आहासी, पुसतू आणि कायसया लागी असे वाढतू ग्रतेसी।
देवा, इथे सर्वनाश करणाऱ्या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून करण्यात येत आहे, या करण्यात तुझा काय अभिप्राय आहे ते मला सांग। तो तू मला सांग तुझा अभिप्राय। अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि केवढा आहे आणि एवढा उग्र का झालो आहे हे विचारत आहेस ना, तर ऐक।
श्री भगवान उवाच, कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो, लोकान समाहर्त मीह प्रवृत्ताः, रीते पित्वान भविष्यन्ति सर्वे, एव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः।
श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, लोकांचा संहार करणारा आणि त्यासाठी वृद्धी पावलेला काळ मी आहे। येथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे। तुझ्याखेरीज दोन्ही सेना समुदायामध्ये जे इथे युद्ध योद्धे उभे आहेत ते सर्व नाहीसे होतील।
परी तो काळ उगाहे पुढे, लोक संवार हाव्या लागी वाढे, सैंद पसरिली आथी तोंडे आता ग्रासी नहे आवघे। तेथ अर्जुन म्हणे कटकटा, उभगिलो मागिल्या संकटा, म्हणून आळविला तव ओखटा उधाईला। ते विंच कठीण बोले आस तुटी, अर्जुन होईल हिमपुटी, म्हणून समेची म्हणे किरीटी, परियान एक असे। तरी आताची ये संहार वाहरे, तुम्ही पांडव असा बाहिरे, तेथ जात जात धनुर्धरे सावरिले प्राण। होता मरण महामारी गेला, तो मागुदा सावधू जाहला, मग लागला बोला चित्त देऊ।
तर बरे, मला विचारतोस ना की मी कोण आहे, तर मी काळ आहे हे पक्के समज। मी जगाचा नाश करण्याकरिता मोठा होत आहे, माझी तोंडे चहूकडे पसरलेली आहे आणि मी त्या तोंडानी हे सर्व आता गिळून टाकीन। असे ऐकून अर्जुन म्हणाला, हाय, हे सर्व सैन्याच्या सैन्यच या विश्वरूपाच्या उग्र तोंडात जात आहे। अशा या पहिल्या संकटाने मी त्रासलो म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रूपाने प्रकट झाला। त्यावर त्या कठीण बोलण्याने अर्जुन निराश आणि कष्टी होईल म्हणून लागलीच श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, पण यात दुसरी आणखी एक गोष्ट आहे, तर आताच्या या संहार रूपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव राहिलेले आहात, असे भगवंत बोलले। त्यावेळी अर्जुनाने जाण्याच्या बेतात आलेले आपले प्राण सावरून धरले। अर्जुन मरणरूप महामारीत सापडला होता, तो पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला। जेव्हा देवानी असं सांगितलं की तुम्ही पांडव यातून बाहेर राहाल, तेव्हा अर्जुनाला थोडा धीर धरावासा वाटला। आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाभारताचं युद्ध झाल्यानंतर कौरव पक्षातील सर्व योद्धे तर मारले गेलेच होते, पण त्या व्यतिरिक्त पांडव सैन्यातील सुद्धा कोणीच उरलेलं नव्हतं। फक्त 5 पांडव आणि श्रीकृष्ण एवढेच त्यातून उरले। त्या व्यतिरिक्त जे चिरंजीव होते ते मात्र चिरंजीवी असल्याकारणाने त्यातून बाहेर पडले, अन्यथा सर्वच्या सर्व तिथे वाहून गेलेत।
पृथ्वी सगळीची गिळू ऐसे म्हणजता आहे देवे, अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे, एर जाण मी आगवे सरलो ग्रासू। वज्रानळी प्रचंडी जैसी घापे लोणियाची उंडी, तैसे जग हे माझ्या तोंडी तुआ देखिले जे। तरी तया माझारी काही भरवसेनी उणे नाही, ये वायाची सैन्य पाही बलगिजता हाती। हे जे मिळोनिया मेळे कुंथती वीरवृत्तीचे नी बळे, यमावरी गजदळे वाखाणी जताती। म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आणवाहुणी मृत्यू ते मारू, जगाचा भरू घोटू यया।
अर्जुना, तुम्ही पांडव तेवढे यातून बाहेर आहे, तुमच्या व्यतिरिक्त जेवढे काही आहे सर त्या सर्वांना मी मारून टाकले आहे। विजेच्या प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये जे पाहिलेस ना, तर त्यामध्ये खात्रीपूर्वक काही शिल्लक राहणार नाही। ते पहा, या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जात आहे। मी थोर मोठा शूरवीर, मी एवढा मोठा योद्धा, मी मोठा रणधीर, पण या सर्व गोष्टी बोलण्याच्या आहे। मी यांना सर्वांना मारून टाकलं आहे। हे जे सैन्यांचे समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळाने गुरगरत आहेत ना, आणि हत्तीचे थवे वगैरे आपली सैन्य यमाच्या वरचढ आहेत असे त्यांचे वर्णन करीत आहे। ती म्हणतात, ती सैन्य अशी वल्गना करतात की आम्ही प्रतिसृष्टी करू, शपथ वाहून प्रतिज्ञेने मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भरू। पण या सर्व गोष्टी वायफळ बडबड असून त्या व्यतिरिक्त काहीही नाही।
पृथ्वी सगळीची गिळू, आकाशवरच्यावरी जाणू, काई बाणवरी खिळू आरयाते, ऐशा चतुरंगाची या संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा, वाटिवेचिया मदा वळघले जे, बोल हतिये राहुनी तिखट, दिसती अग्नी परी सदासट, मारकपणे काळकुट महूर म्हणत, तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे, जान पोकळीचे पेंडवळे, अगा चित्रींची फळे वीर हे देखे, हा मृगजळाचा पुरा आला, दळनव्हे कापळाचा साप केला, या शृंगारुणिया खाला मांडिलिया पै।
आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळू, आकाश तर वरच्यावरच पेटवून भस्म करू, इतकेच काय एवढा चंचल वारा, पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणाने जागच्या जागी जखडून टाकू। पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत ना, ते अशा या चतुरंग सैन्यरूप संपत्तीच्या सहाय्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात। त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा जास्त तिखट तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षा जास्त दाहक वाटतात। आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषाशी तुलना केली तर काळकूट विषाला मधुर म्हणावे लागेल। शब्दांचा मारकपणा इतका जालिम आहे। अशी जरी ते गर्वानी वल्गना करीत आहेत, तरी हे वीर गंधर्वनगराचे लोट आहेत, किंवा पोकळीचे भेंडोळ। गंधर्वनगराचे म्हणजे नुसतं आकाशात जे ढग दिसतात त्या ढगातले लोट आहेत, पोकळीचे भेंडोळे आहेत, चित्रांची रंगीत पोकळ फळे आहेत असे समज। हा सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे। हे सैन्य नव्हे तर कापडाचा साप केलेला आहे, अथवा हे सजवून मांडलेले भूत आहेत, या व्यतिरिक्त हे काही नाही। देव अर्जुनाला सांगत होते की तू घाबरू नकोस, तू युद्ध कर, या सर्व मोठ्या मोठ्या योद्ध्यांना मी आधीच मारून टाकले आहे, आणि यांच्यामधली जेवढी काही शूरवृत्ती असेल आणि त्यांच्यामध्ये जितकी काही जेवढं काही बल असेल ते मी आधीच संपवून टाकलं आहे। तू उठ, शस्त्र उचल, युद्ध कर आणि यांचा वध कर। फक्त अर्जुनाने यांना सर्वांना मारले इतकेच प्रसिद्ध भाव्याचे शिल्लक राहिलेले आहेत।
तस्मात्वनुष्ठेस यशो लभस्व, जित्वा शत्रून भुंक्ष्व राज्यम समृद्धम, मयैवेते निहता पूर्वमेव, निमित्तमात्रम भव सव्यसाचिन।
म्हणून हे अर्जुना, तू युद्धाला उभा राहा, यश संपादन कर, शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे। हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत। हे सव्य साचिन, तू केवळ निमित्त मात्र हो। आणि या जगामध्ये अर्जुनाने या सर्वांना मारले ही इतके प्रसिद्ध होऊ दे।
रचेष्टवित जे बळ, ते मिया मागांची ग्रासिले सकळ, आता कौलौरीचे बेताण तैसे निर्जीव हे आहाती। हालविती दोरी तुटली तरी ती खांबावरील बाहुली, भलतेने लोटिली उलथोनी पडती। तैसा सैन्याचा यया बगा, मोडता वेळून लागेल पैगा। म्हणोनी उठी उठी वेगा शहाणा होई। तुवा गोग्रहणाचे नी अवसरे, घातले मोहनास्त्र एक सरे। मग विराटाचे नी महाभेडे, उत्तरे आसडुनी नागविले। आता हे त्या उणी निपटारे जाहले, निवटी आई ते रण पडिले। घेई यशरिपू जिंतिले कले नी अर्जुने। आणि कोरडे यशची नोहे, समग्र राज्य ही आले आहे। तू निमित्त मात्रची होये सव्यसाची।
शिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात, म्हणजे ते शूर वीर योद्धे ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात, ते सर्व सामर्थ्य मी मागेच नाहीसे करून टाकले आहे। आता हे मातीच्या चित्रातील वेताळासारखे निर्जीव आहेत। खांबावरल्या बाहुल्यांना हलविणारी दोरी तुटली, म्हणजे हवे त्याने त्या बाहुल्यास ढकलले असता त्या उलथून पडतात। त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही। एवढ्याकरता अर्जुना शहाणा हो आणि लवकर उठपाहू। विराट राजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा हे कौरव मत्स्य देशात आले होते, त्यावेळेस सरसकट सर्वांसच तू मोहनास्त्र घातलेस। मग त्या विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलाने सुद्धा जशी या सर्वांची वस्त्रे हिसकावून त्यांना नग्न केले होते, आता हे त्याहीपेक्षा निपटारे झालेले आहेत। म्हणजे त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती या प्रसंगी झाली आहे। आयता या युद्धाचा प्रसंग आलेला आहे आणि त्यात तू यांना मार, म्हणजे अर्जुनाने शत्रूंना जिंकले असे फक्त आता प्रसिद्ध व्हावयाचे राहिलेले आहे। आणि यात केवळ रिकामे यशच मिळणार आहे असे नाही, तर संपूर्ण राज्य, संपूर्ण पृथ्वीचे राज्य देखील त्यात फुकट आलेले आहे। अर्जुना, तू केवळ नावाला निमित्त मात्र होऊन हे काम कर।
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा ज्ञानपि योधवीरान्, मया हतास्त्वं जहि मा व्यतिष्ठा, युद्धस्य जेता शिरणे सपत्नात्।
द्रोण, भीष्म, जयद्रथ आणि कर्ण आणि तसेच युद्धातले इतर वीर मी आधीच मारलेले आहेत, त्यांना तू ठार कर, भिऊ नकोस, युद्ध कर। प्रतिपक्षीयांना युद्धात तू नक्की जिंकशील।
द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भयन धरी, कैसे निकर्णावरी परजुहे न म्हण। कोण उपायो जयद्रथा कीजे, हे न चिंतू चित्त तुझे। आणि कही आथी जे जे नावाणिगे वीर, तेही एक एक आगवे, चित्रिंचे सिंहाडे मानावे। जैसे बोले निहाते घ्यावे पुसोनिया। यावरी पांडवा काईसा झुंजाचा मेळावा, हा भासुगा आगवा येर ग्रासिले मिया। तेव्हा तुवा देखिले हे माझ्या वदनी पडिले, तेव्हाची आंचे आयुष्य सरले आता रीती सोपे।
द्रोणाची तू पर्वा करू नकोस, भीष्माचे अजिबात भय धरू नकोस, कर्णावर कसे शस्त्र चालवू हा विचार करू नकोस। जयद्रथाकरिता काय उपाय करावा याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे काहीच कारण नाही। आणखी वरीलप्रमाणे जे जे नावाजलेले वीर आहेत ते देखील एक एक पाहिले तर सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत। म्हणजे एखादं चित्र काढावं, त्याला ओल्या कापडाने किंवा ओल्या हाताने पुसून टाकावं, म्हणजे ते मिटून जाते, असे हे सर्व वीर मी ऑलरेडी मिटून टाकलेले आहेत. अर्जुना, अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरलेला आहे आता? हा सर्व नुसता आभास आहे, बाकी बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल तेज वगैरे सर्व मी नाहीशे करून टाकलेले आहे. ज्यावेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडलेले पाहिलेस ना, त्याचवेळी यांचे आयुष्य संपले. आता हे पोकळ सोपटाप्रमाणे राहिलेले आहेत, यांच्यात काहीच शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून बहिला उठी मिया मारिले तू निवटी, नरिगे शोक संकटी नाथिलिया. आपणची आळ खिळा किजे, तो कौतुके जैसा विंधोनी पाडिजे, तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. बापा विरुद्ध जे जाहले, ते उपजतांची वाघे नेले, आता राजेशी संचले यश तू भोगी. सावियाची उतत होते दायाद, आणि बळीये जगी दुर्मद, ते वधीले विशद साया सून लागता. ऐसिया या गोष्ठी विश्वाच्या वाक्पटी, लिहुनी घाली किरीटी जगा माजी. म्हणून हे अर्जुना, लवकर उठ, मी यास आतून मारले आहे, तू यांना बाहेरून मार, आणि नसत्या शोक संकटात पडू नकोस. आपणच निशाण उभे करावे, आणि आपणच त्यास कौतुकाने बाण मारून ते निशाण खाली पाडावे. यात जसे बाण हे निमित्त मात्र असते, त्याप्रमाणे या सर्वांना मीच उत्पन्न केले आणि मीच मारले आहे. त्या बाणाप्रमाणे यात तू केवळ निमित्त आहेस. बाबा अर्जुना, तुझ्या हिताला विरुद्ध असे जे काही एक उत्पन्न झाले आहे, ते उत्पन्न होता क्षणीच वाघाने नेले. उत्पन्न झाल्याबरोबर ते नाहीसे झाले. आता वाटेतील काटा आयताच निघाल्यामुळे तुला मिळालेल्या राज्यासह तू यश संपादन कर आणि त्या यशाचा उपभोग घे. तुझे भाऊबंद स्वभावतःच गर्वाने फुगून गेले होते, आणि जगामध्ये ते बलवान आणि मदोन्मत्त झाले होते. त्यास मुळीच आयास न लागता तू साफ नाहीसे केलेस. अर्जुना, या जगामध्ये अशा या गोष्टी सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव, आणि असे केल्याने तुझी यशोगाथा तर होईलच, पण या पृथ्वीवरून या सर्व दुष्टांचा नाशसुद्धा होईल. म्हणून तू काही विचार न करता युद्धास उभा राहा. आपणची आडखिळा किजे, तो कौतुके जैसा विंधोनी धाडीजे, तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. आपणच निशाण उभं करावायचं आणि त्याला बाण मारून ते निशाण पाडायचं. त्यात बाण हे निमित्त मात्र असते, म्हणून तू निमित्त मात्र आहे. तू कोणाला मारत नाहीस आणि कोणाला मारतसुद्धा नाहीत, आणि कोणाला मारण्यासाठी निमित्तसुद्धा होत नाही. म्हणून अर्जुना, तू ज्ञानी हो आणि संशयाचा त्याग करून युद्धास उभा राहा. यापुढे संजय एक सुंदर श्लोक सांगणार, आणि त्या श्लोकाच्या संगतीने अर्जुन त्या संवादाला आणखी पुढे घेऊन जाणार. तो भाग आपण उद्या पाहूया. 34व्या श्लोकाचे निरूपण आपण इथे थांबवू आणि उरलेला भाग उद्या घेऊ. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.